विविध भारती पुणे, माधवी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. महाराष्ट्राच्या भूमीशी आपलं भावनिक नातं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज पुण्यात केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशभरात संविधान गौरव अभियान सन्मान सभा आयोजित केली जात आहे. राज्यातलं पहिलं संविधान गौरव अभियान पुण्यातून सुरू झालं त्या कार्यक्रमात ज्योतिरादित्य शिंदे बोलत होते. सावित्रीबाई फुले स्मारकाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य पुरस्कार समितीच्या वतीनं दिला जाणारा डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार यंदा ओरिसातले देबेंद्र सुतार यांना जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या हस्ते पुण्यात येत्या शनिवारी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देवेंद्र सुतार हे ओरिसा रॅशनलिस्ट सोसायटी या संघटनेचे राज्य सचिव आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं 3 दिवसांचा पर्पल जल्लोष दिव्यांग महोत्सव आजपासून सुरू झाला. दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचं सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं हा महोत्सव घेण्यात येत आहे. येत्या 19 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध विषयांवरच्या स्पर्धा, विचारमंथन तसंच मार्गदर्शनपर सत्र होणार आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयामधील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचवेळी सुपर स्पेशालिटी सुविधेवरील ताणही वाढू लागला आहे. त्यामुळे नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रस्ताव लवकरच सरकारकडे सादर करणार असल्याची माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एकनाथ पवार यांनी दिली आहे. मूत्रपिंडाच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी सेवाभवन रुग्णसेवा प्रकल्पानं सेवाभवन रन या मॅरेथॉनचं आयोजन केलं आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 5:30 वाजता कर्वेनगरच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेपासून या मॅरेथॉनला प्रारंभ होईल. यामध्ये 18 वर्षावरील महिला आणि पुरुषांना सहभागी होता येईल. 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असे मॅरेथॉनचे 2 टप्पे आहेत. उमेद फाउंडेशनतर्फे दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी प्रकल्प राबवला जातो. या प्रकल्पाच्या नवीन वास्तूची पायाभरणी येत्या 22 जानेवारीला पौड गावात होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ होणार असल्याचं फाउंडेशननं कळवलं आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाला 2023-24 या वर्षात सवलतीच्या विविध पाससाठी पुणे महापालिकेनं 23,57,00,000 रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. महापालिकेच्या माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्वातंत्र्य सैनिकांना मोफत पास दिला जातो. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी 573 बस आरक्षित झाल्या होत्या. या प्रासंगिक करारामधून एसटीला 1,30,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. पुणे रेल्वे विभागानं विजेचा खर्च कमी करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सौर ऊर्जा यंत्रणा बसवली आहे. पुणे स्थानकासह घोरपडी कार्यशाळा, दौंड, कोल्हापूर, मिरज, सातारा अशा प्रमुख 10 ठिकाणी हे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहेत. पुणे विभागात 1.8 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण केली जात असून घोरपडी रेल्वे कार्यशाळेत सर्वाधिक क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहे. त्यामधून वर्षाला जवळपास 55,00,000 रुपयांची बचत होत असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात रोखण्यासाठी विकास आराखड्यातील स्वतंत्र रस्त्यांचे स्वतंत्र डीपीआर करावेत अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. या कामासाठी आयएएस दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा आणि स्वतंत्र कक्षाची निर्मिती करावी असंही बागुल यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 31 तर किमान 16.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. उद्या दुपारनंतर ढगाळ हवामान असेल आणि किमान 16 तर कमाल 31 अंश तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.